नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय जनता पक्षान पक्षाच्या दोन खासदारांनी सर्वोच्च न्यायालयाचेर केल्ले वादग्रस्त विधान न्हयकारला, ही तांची वैयक्तीक विधानां आसात अशें भाजपान म्हळां. अस्तंत बंगालाचे राज्यपाल CV आनंद बोस हांणी सांगला की मुर्शिदाबाद हांगा जाल्ले हिंसाचाराचे घडणुके विशीं ते केंद्र सरकाराक अहवाल सादर करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळारा सावदी अरेबियाच्या दोन दिसांच्या भेटेचेर जेद्दा हांगा पावतले. आयज संवसारभर पासकांची परब मनयतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी देशवासियांक परबी भेटयल्या. आणि IPL क्रिकेटात काल लखनौ सुपर जायंट्सान राजस्थान रॉयल्साक फकत 2 धावड्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. भारतीय जनता पक्षान सर्वोच्च न्यायालयाचेर आणि भारताच्या मुखेल न्यायाधीशाविशी पक्षाचे खासदार निशिकांत दुबे आणि दिनेश शर्मा हांणी केल्ली वादग्रस्त टिप्पणी पुरायपणान न्हयकारल्या. तशेंच दोनूय खासदारांक अशी विधानां करप टाळपाक सांगला. सोशल मिडियाचेर भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा हांणी म्हळां की ही तांची वैयक्तीक विधानां आसात आणि भाजपा अशा विधानांक मान्य करिना आणि तेंकोय दिना. नड्डा हांणी मुखार सांगले की भारतीय जनता पक्षान न्यायव्यवस्थेक सदांच मान दिला आणि त्याच्या आदेश आणि सुचोवण्यो खोशयेन मान्य केल्यात. देशातली सगळी न्यायालयां आमच्या लोकशाहीचो एक अभिन्न भाग असा आणि संविधानाच्या संरक्षणाचो एक घटमूट खांबो असा असे पक्ष मानता, असे नड्डा हांणी स्पष्ट केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळारा सावदी अरेबियाक 2 दिसांच्या भेटेर जेद्दा हांगा पावतले. ही 4 दशका परस चड काळा उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची ह्या शाराक पहिली भेट आसतली. भारत सावदी अरेबिया हांचे मदले संबंद आनीक सुदारप, अर्थिक, संरक्षण आणि सांस्कृतिक सहकार्याच्या व्यापक रणनीती भागीदारीचेर ही भेट भर दितली. ही भेट खासा करून महत्वाची असा कारण आदल्या भारतीय प्रधानमंत्र्यांच्यो भेटी रियादातच मर्यादित आशिल्ल्यो. जेद्दा शाराक भेट दिवपी निमणी भारतीय प्रधानमंत्री 1982 वर्सा इंदिरा गांधी आशिल्ली. इस्लामातली 2 पवित्र मक्का आणि मदिना ह्या शाराक जेद्दा हे प्रवेशद्वार असा. अस्तंत बंगालाचे राज्यपाल CV आनंद बोस हांणी सांगला की मुर्शिदाबाद हांगा जाल्ले हिंसाचाराचे घडणुके विशीं ते केंद्र सरकाराक अहवाल सादर करतले. तशेंच मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांचे कडेन लेगीत हे विशीं चर्चा करतले. मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या हिंसाचारग्रस्त वाठाराक भेट दिल्या उपरांत परतून कोलकाता वतना राज्यपालांनी प्रसार माध्यमांक ही माहिती दिली. बाधित लोकांचेर हल्ले जाल्यात सुसंस्कृत समाजात असे हल्ले मान्य नात, ही गजाल मुखेलमंत्र्यांकडेन तसेच केंद्र सरकाराकडेन पावयतले. तसेच लोकांची राखण करप ही केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांची जापसालदारकी असा, असे राज्यपालांनी सांगले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दळ तैनात केल्ल्यान हिंसाग्रस्त वाठारांनी परिस्थिती व्हडा प्रमाणात सुदारल्या, असे राज्यपाल बोस हांणी मुखार सांगले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आयज सावन अमेरिका आणि पेरूच्या अधिकृत भेटेर वतल्यो. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोत 2 दिसात मंत्री सीतारमण स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या हुवर इन्स्टिट्यूशनात मुखेल भाषण दितल्यो. तशेंच नामनेच्या निधी वेवस्थापन फर्मातल्या मुखेल CEO कडेन संवाद सादतल्यो. ते भायर मुखेल माहिती तंत्रज्ञान फर्मातल्या CEO कडेन द्विपक्षीय बसका घेतल्यो. मुखार मंत्री सीतारमण भारतीय प्रवासी लोकांचो आसपाव आशिल्ल्या कार्यावळीत वांटो घेवपाच्यो असात आणि थंय स्थायीक जाल्ल्या भारतीय समाजाकडेन त्यो संवाद सादतल्यो. ह्या महिन्याच्या 22 तारखेसावन वॉशिंग्टनाक भेट दितना अर्थमंत्री आंतरराष्ट्रीय चलन निधी आणि संवसारीक बँकेच्या बसकांनी वांटो घेतल्यो. मजगती 26 एप्रिलसावन पेरूक पहिलेच खेपे भेट दितना मंत्री सीतारमण अर्थ मंत्रालयाच्या अधिकारी आणि व्यावसायिक फुडाऱ्यांच्या भारतीय शिष्टमंडळाच्या फुडारपण करतल्यो. तसेच दोनूय राष्ट्रांमधले द्विपक्षीय अर्थिक आणि व्यापार संबंध घटमूट करपाचेर त्यो भर दितल्यो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. एनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आता मुखावेल्यो खबरो. वक्फ दुरुस्ती कायद्याच्या फायद्याविषयी जागृताय करपा खातीर भारतीय जनता पक्ष आयज सावन वक्फ सुदार जनजागरण अभियान ही मोहीम देशभरात सुरू करता. फुडल्या म्हयन्याचे 5 तारखे मेरेन ही मोहीम चालू उरतली. मोहिमे खाला भाजपाचे फुडारी आणि कार्यकर्ते मुस्लिम समाजाक भेट दितले आणि तांकां दुरुस्ती केल्ल्या कायद्याविषयी जागृत करतले. भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा हांणी ह्या म्हयन्याच्या 10 तारखेक नवी दिल्लीतल्या मुख्यालयात पक्ष चे पदाधिकारी आणि देशभरातले हेर लोक हाजीर आशिल्ले कार्यशाळेत हे मोहिमेविषयी जाहीर केले. तसेच विरोधी पक्षांनी मतबँक राजकारणाचो एक भाग म्हणून दुरुस्ती कायद्याच्या तरतुदीविषयी मुस्लिम समाजाक चुकीची वाट दाखयल्या असो आरोप नड्डा हांणी केल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालचे सरकार वक्फच्या मालमत्तेचे पारदर्शक आणि कार्यक्षम व्यवस्थापन करून कल्याणकारी कार्यावळी करपाक कटिबद्ध असा असे त्यांनी स्पष्ट केला. आयज संवसारभर पासकांची परब मनयतात. देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी हो दीस मनोवपा खातीर इगर्जेनी खाशेले मीस जाता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी या निमतान नागरिकांक खासा करून भारतात आणि परदेशात रावपी क्रिस्तांव समाजाक परबी भेटयल्या. मजगती आर्च बिशप फिलीप नेरी फेराव हांणी समेस्त गोंयकारांक पासकाच्या परबेच्या फाटभुयेर परबी दिल्या. जेजूचो पुनर्जल्म म्हळ्यार मरणाचेर जैत जावन आसा अशें ताणी म्हळां. समाजान एकचार सांबाळात, गरजेवंतांक आधार दियात, तशेंच सृश्टीचो सांबाळ करात असो संदेश ह्या वेळार आर्च बिशप हांणी दिला. गोंयात एक बरो समाज घडोवपाक सगळ्यांनी एकचारान शांतकायेन रावचे अशें ताणी
म्हळां. My cordial greetings to all those who believe in the great hope offered to us through the triumph of Jesus over death and evil, the hope of a grace-filled eternal life. This is what we celebrate today, that Christ offered us life beyond the tomb.
आता मुखावेल्यो खबरो. जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियमात काल बंगळुरूत भारताचो पहिलो उपगिरो आर्यभट्टाच्या प्रक्षेपणाची 50 वर्षां मनयली. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेन 19 एप्रील 1975 ह्या दिसा रशियेतल्यान आपलो पहिलो उपगिरो प्रक्षेपीत केल्लो. 50 वर्सां मनोवपा खातीर जमिल्ल्या शाळेच्या भुरग्यांक संबोधित करतना इस्रोचे आदले अध्यक्ष AS किरण कुमार हांणी भारतान आर्यभट्टा सावन आपलो अंतरिक्ष प्रवास कसो सुरू केलो आणि सुरवेक हेरा कडल्यान शिकून आयज भारत देश आपली ताक दाखोवपाक पहिल्या 4 देशांमदी कसो उदेला ते स्पष्ट केले. तसेच देशातल्या अंतराळ तंत्रज्ञानाच्या उदरगतीविषयी त्यांनी माहिती दिली. IPL T20 क्रिकेटात काल राती जयपुरात सवाय मानसिंग स्टेडियमात झाल्या मॅचीत लखनौ सुपर जायंट्सान राजस्थान रॉयल्साक फकत 2 धावड्यांनी हरयलो. दुसरे खेळात गुजरात टायटन्सान अहमदाबादात दिल्ली कॅपिटल्साक 7 विकेटींनी हरयलो. मजगती आयज चंदीगडात दनपारा 3:30 वरांचेर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ह्या पंगडामधी खेळ जातलो, जाल्यार मुंबईत सांजे 7:30 वरांचेर मुंबई इंडियन्स आणि चेन्नय सुपर किंग्स हांचे मदीं मॅच जातली. नेमबाजीत भारतीय नेमबाज अर्जुन बाबुता पेरू शारात झाल्या ISSF विश्वचषक 2025 इतिहासिक भांगरा पदक मेळोवपाक फाटी पडलो. 10 मीटर एअर रायफलाच्या अंतिम फेरीत तो चीनाच्या ऑलिम्पिक चॅम्पियन लिहायो शेंग परस फकत 0.1 गुणांनी फाटी उरलो. बाबुताक रुप्या पदकाचेर समाधान मानचे पडले. बायलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल फायनलीत सुरुचीन 243.6 गुण मिळून पहिले स्थान मिळयला आणि भारताच्या शूटिंग स्टार मनू भाकरान 242.3 गुण मिळून रुप्या पदक जोडले. भारतीय हवामान खात्यान फाल्यां जम्मू काश्मीर, लदाख, गिलगीत, बाल्तिस्तान, मुझफराबाद वाठारात चडशा सुवातींनी मध्यम प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातूय असोच पावस पडपाचो अदमास आसा. फुडल्या 5 दिसांत अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात लेगीत व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा असे IMD सांगला. फुडले 3 दीस विदर्भात उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती कायम उरतली. IMD मध्य महाराष्ट्रात आणि विस्तारा मेरेन गुजरातात उष्ण आणि दमट हवामान पातळटले असो अदमास उक्तायला. मजगती राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या लागसारच्या वाठारांनी आयज सकाळी सामान्य हवामान नोंद झाल्लें. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारतीय जनता पक्षान पक्षाच्या दोन खासदारांनी सर्वोच्च न्यायालयाचेर केल्ले वादग्रस्त विधान न्हयकारला, ही तांची वैयक्तीक विधानां आसात अशे भाजपान म्हळा. अस्तंत बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस हांणी सांगला की मुर्शिदाबाद हांगा जाल्ले हिंसाचाराचे घडणुके विशीं ते केंद्र सरकाराक अहवाल सादर करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळारा सावदी अरेबियाच्या दोन दिसांच्या भेटीचेर जेद्दाह हांगा पावतले. आयज संवसारभर पास्काची परब मनयतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी देशवासियांक परबी भेटयल्या. आणि आयपीएल क्रिकेटात काल लखनौ सुपर जायंट्सान राजस्थान रॉयल्साक फकत 2 धावड्यांनी हरयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.